मी राजेंद्र खेर स्टोरी टेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर मी निरूपण करीत आहे 365 दिवसांसाठी. आजचा हा चौथा भाग भगवद्गीता समजून घेण्याच्या दृष्टीनं अथपासून म्हणजे पहिल्या भागापासून इथपर्यंत ती वारंवार ऐकली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे जीवनात एक सकारात्मकता येऊन जीवन सुंदर आणि निशंक बनून जाईल असा मला विश्वास वाटतो. आज आपण दुसऱ्या अध्यायातील 12 श्लोकाचा विचार करणार आहोत. नत्वेवाहं जातु नासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, खरोखर मी पूर्वी कधी नव्हतो असंही नाही, तू आणि हे राजे पूर्वी नव्हते असंही नाही. तसंच
सॅम्पल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू.